हरे कृष्णा हरि भाव हरि भाव हरि वो हरि भाव सचिनंदन की काय म्हटला जा सचिनंदन नाव ऐकलं कधी आपण सचिनंदन कुणाचं नाव सचिनंदन यशोदानंदन माहिती आपणाला यशोदानंदन माहिती आहे देवकी नंदन माहिती आहे सचिनंदन नाही माहिती हरी भाऊ आज आपण इथे सचिनंदनाचा जन्मोत्सव साजरा करतो आहोत. सचिनंदन म्हणजे सची मातेचा नंदन मुलगा पुत्र जय सचिनंदन जय सचिनंदन जय सचिनंदन गौर हरि म्हणा जय सचिनंदन नंदन गौर हरि तो सचिनंदन गौर हरि गौर वर्णाचा हरि सोनेरी वर्णाचा हरि कृष्ण कृष्णच हरी भाव हरी भाव जय सचिनंदन जय सचिनंदन जय सचिनंदन गौर हरि 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 नंद नंदन जय सचि सुत होईल सई आचार्य आचार्य वर्णन करता है जे नंदन नंदन होते जे नंदन नंदन होते ते सचिनंदन झाले नंदन नंदन कौन? श्री कृष्ण। इस पास से 23 वर्ष पूर्वी 1486 साली चैतन्य महाप्रभु ज्या रूपाने प्रकट झाले भगवान, गौर पौर्णिमेच्या दिवशी कृष्णाचा जन्माष्टमीचा माहिती आहे आपणाला। तेच कृष्ण कलियुगाच्या प्रारंभी चैतन्य महाप्रभूच्या रूपाने प्रकट होत आहेत। पश्चिम बंगालमध्ये नवद्वीप धामामध्ये जसं वृंदावन तसंच चैतन्य महाप्रभूंचं धाम नवद्वीप धाम, त्या नवद्वीपामध्ये एक मायापूर नावाचं ठिकाण आहे। मायापूर हे मायेचं पूर नाही, नाव आहे मायापूर, पण आहे तसं कृष्णपूर, कृष्णाची नगरी आहे। त्या कृष्णाचं नाव श्रीकृष्ण चैतन्य, काय नाव? श्रीकृष्ण चैतन्य। किंवा सची नंदन, सची सचीचे पुत्र जसं यशोदा नंदन, सची नंदन, जगन्नाथ मिश्र नावाचे भगवंताचे वडील अर्थात नंद महाराज जगन्नाथ मिश्राच्या रूपाने प्रकट होत आहेत, आणि यशोदा सची मातेच्या रूपाने प्रकट होते आहे, आणि त्यांच्या पोटी भगवंत प्रकट होत आहेत। ही भगवंताची थोरवी किंवा हे भगवंताचं महात्म्य आहे। भगवंत आपल्या काही भक्तांना आपले आई वडील बनवतात, हे भगवंताचं वात्सल्य, वात्सल्य भाव। भगवंताशी जीवात्म्यांचे आपण सर्व जीवात्मे आहोत आणि आपल्या सर्वांचे वेगळे वेगळे संबंध आहेत भगवंताशी। कोणी जीवात्मा हरे कृष्ण हरिभाव हरिभाव राणा शांत, कोणी जीवात्मे भगवंताचे दास आहेत, शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव, माधुर्य भाव, भाव किंवा रस हरिभाव। काही जीवात्म्याशी भगवंत मैत्रीपूर्ण व्यवहार करतात, काही जीवात्म्याला भगवंत आपला मित्र बनवतात, काही जीवात्म्याना भगवंत आपला दास बनवतात, सेवक बनवतात, काही जीवात्म्याना भगवंत आपले आई वडील बनवतात, त्यांना भूमिका देतात आई वडिलाची, तर काही जीवात्म्याना आपली प्रेयसी बनवतात, जसं राधाराणी गोपी आहे। असे जीवात्म्याशी भगवंताचे वेगळे वेगळे संबंध आहेत, त्यापैकी वात्सल्य भाव जसं गायीचं प्रेम आपल्या वासरावरती वात्सल्य वत्स, त्यापासून वात्सल्य हा भाव, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो व्यक्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुनः। भगवान भगवद्गीतेमध्ये म्हणतात आपण आज साजरा करतो आहोत जन्मदिवस किंवा वाढदिवस किंवा आज बर्थडे पार्टी, इथे काय साजरी होते आहे? बर्थ डे पार्टी। पण बर्थ डे कोणाचा? भगवंताचा, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा, ज्यांचं नाव एक सचिनंदन, त्यांचंच नाव गौरांग गौरांग म्हणा गौरांग 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 गोऱ्या रंगाचे वर्णाचे भगवंत बनतात या अवतारामध्ये चैतन्य महाप्रभूज अवतारामध्ये. त्याचं कारण असं या अवतारामध्ये फक्त कृष्णच प्रकट होत नाहीत तर कृष्ण आणि राधा मिळून एक रूप आहे. राधा आणि कृष्ण एका रूपामध्ये त्यांचं मिलन आहे. त्या राधा राणीचा जो रंग आहे तो रंग भगवान धारण करतात. तेव्हा राधा राणी गोऱ्या रंगाची आहे. तू क्यों गोरी मैं क्यों काला आपण ऐकला असेल हा कृष्णाला म्हणा तू फार गोरी म्हणे मी काळाच आहे हे काय बरं नाही. तेव्हा या अवतारामध्ये भगवान स्वतःच गोरे होतात. राधारणीचा रंग धारण करतात. त्याशिवाय राधारणीचा भाव धारण करतात. राधा भाव द्युती सुवलितम नवमी कृष्ण स्वरूपम असं कृष्णाचं स्वरूप ज्यामध्ये राधेचा भाव आणि राधेचा रंग राधेची कांती धारण करतात. म्हणून भगवंत जे श्याम सुंदर होते ते गौर सुंदर बनतात. श्याम सुंदर बनतात कोण म्हणा एकदा गौर सुंदर म्हणतात कोण म्हणतात गौर सुंदर गौर सुंदर श्याम सुंदर गौर सुंदर. तेव्हा त्या गौर सुंदरांचा त्या गौरांग महाप्रभूंचा त्या चैतन्य महाप्रभूंचा असे हजार नाव आहेत. जसे विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम तसंच गौरांग सहस्रनाम या गौरांग महाप्रभूंचीही या अवतारामध्येही एक हजार नाव आहे. त्यामध्येच एक नाव निमाय निमाय या भगवंताचा अवतार मायापूरमध्ये नवद्वीपामध्ये ज्या ठिकाणी जन्म झाला एका लिंबाच्या झाडाखाली भगवंत प्रकट झाले. म्हणून त्या भगवंताचं नाव एक निमाय झालं. निमाय नीम 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 का पेड निमाय लिंबाचं झाड नीम का पेड. आणि सची माता त्या आपल्या पुत्राला निमाय निमाय बेटा निमाय नेहमी बोलवत असे. कुठे आहेस निमाय कुठे आहे निमाय येईल निमाय बस निमाय प्रसाद घे भोजन कर. आज आपण काही वेळापूर्वी भगवंताचा अभिषेक पाहिला. त्यामध्ये दोन मूर्ती होत्या. आपल्या उजव्या हाताला आपण दर्शन करत असताना उजव्या हाताची मूर्ती चैतन्य महाप्रभूंची आणि डाव्या हाताची मूर्ती नित्यानंद प्रभू. ही नवीन नावं नवीन व्यक्तित्व नवीन चरित्र आपल्या समोर प्रस्तुत होत आहेत. हरे कृष्ण. तेव्हा हे नित्यानंद प्रभू आहेत बलराम. नंद नंदन जय सचिसुत होईल सई बलराम होईल निताय. आणि बलराम झाले नित्यानंद प्रभू म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये 5000 वर्षापूर्वी प्रगट झालेले कृष्ण आणि बलराम या चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूच्या रूपाने प्रगट झाले. श्री गौरनिताय की गौरनिताय गौरनिताय निताय म्हणजे नित्यानंद गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद. तेव्हा हे जे मंदिर आहे राधा गोपाळ मंदिर या राधा गोपाळ मंदिरामध्ये राधा गोपाळी आहेत. समोर आपण मुख्य मूर्ती तर राधा गोपाळाची अर्थात ती काही कमी मुख्य नाही पण आकार लहान आहे म्हणून काय ते कमी महत्वाचे भगवंत नाहीत. ज्यांचा अभिषेक आता झाला किंवा हे चैतन्य महाप्रभू किंवा गौरनीत आहे. चैतन्य आणि नित्यानंद प्रभूंचं हे मंदिर आहे, राधा गोपाळ मंदिर आहे आणि चैतन्य आणि नित्यानंद प्रभूंचंही मंदिर आहे. तेव्हा हा आजचा जो उत्सव आपण साजरा करतो आहोत याचं महत्व तेवढंच आहे जसं कृष्ण जन्माष्टमीचं आहे. हळूहळू येणाऱ्या 50 वर्षामध्ये 100 500 वर्ष 1000 2000 वर्षामध्ये हा प्रचार प्रसार वाढेल आणि गावोगावी या गौरनीता भगवंताची आराधना होईल. चैतन्य महाप्रभूला प्रभूंना लोक ओळखतील, कारण या उतारामध्ये भगवंताकडे लपून छपून येतात. भगवंत म्हणून येत नाही, ते भक्त म्हणून आले, भक्त बनून आले. भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम, एक भक्ताची भूमिका निभवतात भगवंत या चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. आणि या भगवंतांनी आपल्या सर्वांना भक्ती शिकवलेली आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या भगवंताच्या नावाचं उच्चारण स्वतःच भगवंत करत होते. नाव आहे हरे कृष्ण म्हणजे राधा कृष्ण, हरे कृष्ण म्हणजे राधा कृष्ण, किंवा हरी कृष्णाचा एक अर्थ आहे हरी कृष्ण किंवा राधा कृष्ण, किंवा हरीचं संबोधनी हरे होतं संस्कृत भाषेमध्ये संबोधन, हे हे हरी, हरीचं संबोधन हरे का, हरीचं हरे आहे आणि हराचं सुद्धा हरे आहे. हरा म्हणजे राधा, भगवंताची शक्ती हरा, किंवा हरा हरे, किंवा हरे कृष्ण म्हणजे राधा कृष्ण राधा कृष्ण. किंवा चैतन्य महाप्रभूने 500 वर्षापूर्वी या नावाचं कीर्तन केलं. ते आपलंच नाव आहे, त्यांचंच नाव आहे, ते स्वतःच होते राधा कृष्ण. श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नहे अन्य, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू साक्षात राधा कृष्णच होते. 5000 वर्षापूर्वी कृष्ण होते आणि राधा, दोन वेगळी वेगळी दोन रूप होती. राधेचं रूप कृष्णाचं रूप, जसे राधा आणि गोपाळ, पण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये ते राधा आणि कृष्ण एक होता. किंवा हरे कृष्ण म्हणजे राधा कृष्ण, ते भगवान झालेत स्वतः राधा कृष्णाचं एक रूप त्यांनी बनवलेलं आहे, धारण केलेलं आहे. त्या रूपामध्ये ते हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, म्हणजेच राधा कृष्ण 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 राधा 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 रमन 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 राधा राधा, असे राधा कृष्णाचीच नावं आहेत. 8 राधेची नावं आहेत, 8 कृष्णाची नावं आहेत या महामंत्रामध्ये. तेव्हा या महामंत्राचं भगवंतांनीच कीर्तन केलं आणि कीर्तन करत असताना भगवंतच नृत्य करत असायचे. आणि या कीर्तनाचा प्रचार प्रसार करत करत भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू सर्व भारतभर त्यांनी भ्रमण केलं. भगवंतांनी महाभारतामध्ये उल्लेख आहे, भगवान संन्यास घेतील. संन्यास घेणारा भगवंत आहे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. यज्ञै संकीर्तन प्रायैर् यजन्ति हि सुमेधसः, 5000 वर्षापूर्वी ज्यावेळी शुकदेव गोस्वामी राजा परीक्षितला भागवत कथा सांगत होते त्यावेळी शुकदेव गोस्वामी भागवत कथाकार ते म्हणाले कलियुगामध्ये भगवंताची आराधना कसे होईल यज्ञै संकीर्तन प्राय संकीर्तन यज्ञ होतील कलियुगामध्ये आपण यज्ञ म्हणजे वेदी आहे अग्नी आहे स्वाहा स्वाहा त्यामध्ये काय सामग्री अर्पण होते गव्य हव्य पण कलियुगामध्ये जो यज्ञ होईल त्या यज्ञाला सुखदेव गोस्वामी म्हणजे संकीर्तन यज्ञ होईल कलियुगामध्ये यज्ञ होईल संकीर्तन यज्ञ भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत 10व्या अध्यायामध्ये म्हणतात यज्ञानाम जपयज्ञोस्मी सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ श्रेष्ठ आहे सर्व यज्ञामध्ये यज्ञाचे प्रकार आहेत अश्वमेध यज्ञ राजसू यज्ञ हा यज्ञ तो यज्ञ आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळी प्रगट झाले त्रेतायुगामध्ये त्रेतायाम यजतो मखै यज्ञाद्वारे भगवंताला प्रसन्न केलं जात असे आणि यज्ञाच्या द्वारेच भगवंतदर्शन भगवंताची प्राप्ती पण कलियुगामधला जो यज्ञ आहे तो आहे जपयज्ञ किंवा संकीर्तन यज्ञ हरे कृष्ण 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 हरे 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 राम हा यज्ञ झाला कलियुगामधला यज्ञ हा यज्ञ आहे यजंती ही सुमेधसः जे लोक बुद्धिमान आहेत सुमेधसः ज्यांचं डोकं थोडं सुपीक आहे सुपीक डोक्याचे लोक किंवा माणसं काय करतील कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञ करतील तेव्हा तो यज्ञ भगवंतांनी केला या श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी केला आणि शिकवलाही राधार भावे एबे गोरा अवतार पुढे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू राधा भावामध्ये प्रकट झाले आणि हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार हरे कृष्ण नाम गौर करिला प्रचार राधा भावामध्ये भक्तिभावामध्ये भगवंत प्रकट झाले आणि त्या भगवंतांनी या कलियुगामध्ये हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार या हरिनामाचा प्रचार स्वतः भगवंतांनी केला त्या नवद्वीप मायापूर पश्चिम बंगालमध्ये प्रकट झालेले भगवंत त्या नवद्वीपामध्ये 24 वर्षे राहिले 24 वर्षे वयाचे असताना भगवंत अर्थात या वयाशी भगवंताचा काही संबंध नाही कारण भगवंत शाश्वत आहेत अशी वेळ नव्हती की भगवंत त्यावेळी नव्हते भगवंत आता आहेत आणि भगवंत भविष्यामध्येही राहतील हे राधा गोपाळ ही आपण एक एक राम नाम सत आहे राम नाम सत आहे उत्तर प्रदेशामध्ये राम नाम सत आहे आपण जाणार पुढे पुढची पिढी येणार इथं बसणार ती पिढी मग पुढे राम नाम सत आहे किंवा वैकुंठाला जाईल तुका गेला कुठे वैकुंठाशी तेव्हा काही दिवसापूर्वीच तुकाराम बीज साजरी झाली लाखो लोक त्या देहू धामामध्ये गावामध्ये उपस्थित झालेले होते दरवर्षी होतात आणि त्यावेळेची वाट पाहता ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा पिढ्यानपिढ्या येतील आणि जातील पण म्हणजे आपली शरीर बदलतील आपण कधी कुमार तर कधी यौवनम युवक तर कधी म्हातारे वृद्धावस्था पण भगवंत
ये गोष्ट वेगळी आहे. भगवंताचं शरीर भगवंताचं रूप आपल्याहून वेगळं आहे. भगवंताचं शरीरच आहे आत्मा आणि आत्म्याचंच बनलेलं आहे शरीर. पण आपलं शरीर आहे आणि शरीरामध्ये आहे आत्मा. तसा आत्मा शाश्वत आहे. आत्म्याच्या रूपाने आपण शाश्वत आहोत याचा खुलासा भगवंताने भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन ममैव अंशः. आपण जे सर्व आहोत आत्मे आहोत हे आत्मे भगवंत मत ममई मम एव अंशः. माझेच तर अंश आहे. प्रत्येक आत्मा माझा अंश आहे आणि तो आहे कसा. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. आपणही सनातन आहोत. आपणही शाश्वत आहोत. सनातन या शब्दाचा अर्थ असा की ज्याची सुरुवात नाही. ज्याची सुरुवात नसते मग त्याचा शेवटही नसतो. म्हणूनच आपल्या धर्माचं नाव हे सनातन धर्म असा आहे. आपला धर्म कोणता. सनातन धर्म म्हणजे शाश्वत धर्म. या धर्माची सुरुवात झाली नाही. काही धर्माची सुरुवात झालेली आहे. ज्याची सुरुवात होते त्याचा शेवटही होतो. जातश ही ध्रुवम मृत्यू असा नियम आहे. काय नियम आहे. जातश ही ध्रुवम म्हणजे निश्चितच मृत्यू होईल. ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट आहे. पण सनातन धर्माची सुरुवात नाही झाली म्हणजे या धर्माचा शेवटही होणार नाही. काही धर्माची सुरुवात झालेली आहे. ओ म्हणे आमचा धर्म 500 वर्षाचा आमचा धर्म म्हणे 1400 वर्ष झाले. आमच्या धर्माला म्हणे 2000 वर्ष झाले. आमच्या धर्माला म्हणे 2500 वर्ष झाले. असे काही धर्म आहेत. 1500 कोणी म्हणताय हे जाणून बुजून मी म्हटलो. 2500 झाली 2000 झाली 1400 वर्ष झाली 500 वर्ष असे चार धर्माचा मी उल्लेख केला. त्यांचा असा इतिहास आहे. एवढ्या हजार किंवा शेकडो वर्षापूर्वी आमच्या धर्माची सुरुवात झाली. किंवा नियम असा प्रकृतीचा नियम या संसाराचा जगाचा नियम असा ज्याची सुरुवात होते त्याचा शेवट होतो. उदय असेल तर मग अस्तही आहे. पण या सनातन धर्माची सुरुवात नाही म्हणून या सनातन धर्माचा शेवटही नाही. हीच गोष्ट भगवंत. भगवंत ही शाश्वत आहे आणि त्याच भगवंताचे आपण जे अंश आहोत आत्मे आहोत आपणही शाश्वत आहोत. शेवट जो होतोय तो शरीराचा शेवट होतोय. कारण शरीराचा जन्म झालेला आहे. जन्म झाला की मग मृत्यू निश्चित होणार. पण आत्म्याचा जन्म नाही झाला. आत्म्याचा जन्म झाला नाही म्हणून आत्म्याचं मरणही नाही असा असा सिद्धांत आहे. तेव्हा भगवान 24 वर्ष होते. वयाच्या गोष्टी चालल्या होत्या. वयाच्या 24 वर्ष वयाचे भगवंत होते. पण वयाशी भगवंताशी काय संबंध नाही. भगवंताच्या लीला जन्म घेणं ही भगवंताची लीला. संभवामी आत्ममायया भगवंत म्हणतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युतानम अधर्मस्य तदात्मानम सृजामि अहम् असं कृष्ण भगवद्गीतेमध्ये स्पष्ट करतात. कृष्ण आपला सिद्धांत तत्व आपल्याविषयी सांगतात किंवा धर्माविषयी सांगतात. सृजामि अहम् मी स्वतः स्वेच्छेनं प्रकट होतो. बालरूपामध्ये युवावस्था मी धारण करतो. ही भगवंताची लीला आहे. पण वयाशी काही भगवंताचा संबंध नाही. कारण भगवंत शाश्वत आहेत. या 24 वर्ष वयामध्ये भगवंतानी या चैतन्य महाप्रभू रूपामध्ये संन्यास घेतला. त्यानंतर 6 वर्ष भारतभर त्यांनी यात्रा केली. दक्षिण भारतात यात्रा करत करत भगवंत कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आले. चैतन्य महाप्रभू के चैतन्य महाप्रभू महाराष्ट्रामध्ये आले. आ रहे है, येतात कोण, येतात कोण आले, चैतन्य महाप्रभु महाराष्ट्र मध्ये आले, कोल्हापूरला आले चैतन्य महाप्रभु। महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आले, महालक्ष्मीला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आले की महालक्ष्मीला दर्शन द्यायला आले हे भगवंतच जाणे। जे भगवंताला जाणतात ते समजू शकतात। आपण लक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी जातो पण ती लक्ष्मी ज्या भगवंताच्या दर्शनासाठी उत्कंठित असते, जी लक्ष्मी त्या भगवंताच्या चरणाची नेहमी सदैव सेवा करते। आणि फक्त एकच लक्ष्मी नाही, लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामी। लक्ष्मी फार उत्कंठित असते, मला भेटेल का, मलाही भेटेल का त्या भगवंताची सेवा, केव्हा भेटेल मला त्या भगवंताची सेवा, अशी अतूर असलेली ती लक्ष्मी। त्या लक्ष्मीच्या दरबारामध्येही भगवंत आले आणि तिथून चैतन्य महाप्रभू सदैव कीर्तन करत करत, चैतन्य महाप्रभू कधी चालत नसत, हात हलवत चालतात, चैतन्य महाप्रभू कधी चालले नाही, चैतन्य महाप्रभू नेहमी नाचत असत। सुंदर लाला सुंदर लाला सुंदर लाला, हा गौर सुंदर, सुंदर लाला सचिर दुलाला, सचिनंदन सची दुलाल, यशोदा दुलाल तसं सची दुलाल। नाचत श्री हरी कीर्तन मे, कीर्तनामध्ये चैतन्य महाप्रभू नृत्य करत असत। सुंदर लाला सचिर दुलाला, नाचत श्री हरी कीर्तन मे, पायामध्ये घुंगरू बांधायचे भगवंत, ते रुणझुण रुणझुण करत असताना चैतन्य महाप्रभू प्रेमे ढल ढल सोनार अंग चरणे नुपुर बाजे। चैतन्य महाप्रभू नृत्य करत असत, ढुले ढुले गोराचा हरी गुण गाय, ढुले ढुले ढुलायचे भगवान, ढुले ढुले गोराचा हरी गुण गाय, हरीच गुण गायचे भगवान, आपलेच गुण गाऊन दाखवायचे, सर्वांच्या समोर आदर्श ठेवला त्यांनी। असं कीर्तन करत भगवान पंढरपुराला पोहोचले आणि जसे वारकरी येतात, भक्त येतात पंढरपूरला स्नान करतात, चैतन्य महाप्रभूंनी स्नान केलं चंद्रभागेमध्ये, चैतन्य महाप्रभूंनी महाद्वारातून पुढे जाऊन विठ्ठलाचं दर्शन केलं, विठ्ठलाच्या दर्शन मंडपामध्ये चैतन्य महाप्रभूंनी कीर्तन केलं, हरी कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आता आपण एकदाच म्हटलो पण चैतन्य महाप्रभूंचं कीर्तन, कीर्तनीय सदा हरी, किती वेळ कीर्तन करायचं चैतन्य महाप्रभू, कीर्तनीय सदा हरी, सदैव कीर्तन, सततम कीर्तयंतो माम, सततम कीर्तयंतो माम, माझे भक्त कसे, भगवंत परत म्हणतात, माझे भक्त कसे सततम कीर्तयंतो माम, माझं सदैव कीर्तन करणारे ते माझे भक्त। तेव्हा चैतन्य महाप्रभू कीर्तन करत करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे, कीर्तन आणि त्याचबरोबर नृत्य करायचे भगवंत। पंढरपुरामध्ये आले भगवंत, पंढरपुरामध्ये 14 दिवस राहिले भगवंत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, इतर ठिकाणी एकच रात्र राहायचे. नवीन गावामध्ये गेले संध्याकाळी फारच मोठी गर्दी एकत्र व्हायची, काही सुद्धा जाहिरात नाही. आरवडे गावामध्ये किंवा गौर गावामध्ये, इथे जवळच गौर गाव आहे, तेव्हा कोल्हापूरहून भगवंत गेले कुठे, पंढरपूरला. कोल्हापूरहून कुठे गेले, पंढरपूरला गेले. जायचे दोन मार्ग आहेत, एक तर मिरज, पुढे काय शिरडोन नागस असं करत करत पंढरपूरला जाता येतं. दुसरा मार्ग कोणता, तासगाव आरवडे भिवघाट आटपाडी मार्गे पंढरपूर. इथं जवळच पुढं एक गौर गाव आहे, गौर गाव. गौर म्हणजे गौरांग महाप्रभूचं गाव, गौर गौरांग गौरांग गौर. तेव्हा शक्यता आहे भगवंत त्या मार्गाऐवजी कदाचित याच मार्गाने गेले असणार, कारण या मार्गावरती एक गौर गाव आहे. एक चिन्ह भगवंताने ठेवलं किंवा काय तर नाव ठेवलं त्याने पाठीमाग, किंवा इथून गेले असणार म्हणूनच परत रस्त्यामध्ये प्रगट झाले भगवान चैतन्य महाप्रभूच्या रूपाने प्रगट झाले. हरी भाव कीर्तन करत करत चैतन्य महाप्रभू जायचे, नेहमी कीर्तन करायचे. श्रीकृष्ण जसे वृंदावनमध्ये गोपींच्या संगतीमध्ये जमुनेच्या काठावरती रास क्रीडा करायचे, तेच भगवंत चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये प्रगट होऊन त्यांनी आपल्या भक्तांच्या संगतीमध्ये कीर्तन करायचे भगवंत. किंवा ज्या ठिकाणी ते थांबायचे त्या ठिकाणी जवळपासच्या बऱ्याचशा गावातील लोक तिथे पोहोचायचे. काही जाहिरात नाही, काही पोस्टर नाही, बॅनर नाही, काही अनाउन्समेंट घोषणा नाही, लाऊडस्पीकर लावून कोणी दौंडी नव्हतं पेटवत, पण त्या गावामध्ये लोक पोहोचायचे. अशी प्रेरणा त्या लोकांना भगवंतच द्यायचे आणि एकत्र झाल्यानंतर मोठ्या संख्येनं हजारो लाखोच्या संख्येनं लोक एकत्र व्हायचे आणि मग चैतन्य महाप्रभूचं कीर्तन सुरू व्हायचं. चैतन्य महाप्रभू माहिती आहे तुम्हाला, चैतन्य महाप्रभू 7 फूट उंचीचे होते. किती? 7 फूट काहीच नाही पाहिजे तर भगवंत वामन भगवंत त्रिविक्रम झाले. हा हा अरे बा 3 कदम एवढी जागा जास्त माग ना. हे बली महाराज आणि वामनदेव यांच्यामध्ये संवाद, मी फार मोठा सम्राट आहे, सारा जगाचा मी मालक आणि तू मागतोयस म्हणजे 3 कदम किंवा 3 पावलं जागा द्या म्हणे मला. 3 पावलं बस, जास्त माग नाही, जास्त नाही, 3 पावलं द्या, घे 3 पावलं. असं म्हटल्यानंतर ते भगवान त्या भगवंतामध्ये त्रिविक्रम, वामन भगवंताचे कसे झाले ते भगवान त्रिविक्रम, उंच उंच भगवान झाले आणि 2 पावलांमध्ये त्यांनी सर्व ब्रह्मांड घेरलं. वामन भगवान, हे तू 3 पावलाचे मला वचन दिलेलं होतं, म्हणजे 2 पावलांमध्ये संपलं तो साम्राज्य, 3रं पाऊल कुठं ठेवू सांग. त्या बली महाराज म्हणले आता माझं फक्त डोकं शिल्लक आहे बाबा. त्या भगवंतांनी डोक्यावरती आपलं चरण ठेवले. किंवा 7 फूट म्हणजे काही जास्त नाही, भगवान 7 मैली विराट रूप भगवंत, किंवा 7 फूट उंचीचे भगवंत आणि त्या भगवंताचे हात लांबच्या लांब, भगवंताच्या हात गुडघ्यापर्यंत पोहोचणारे, अजानुलंबित भुजो असे, अजानुलंबित भुजो आणि सुवर्ण वर्णाचे भगवंत. हरिभ
फिर नेक्स्ट आइटम शुड हैव आरती के माँ का है अदरवाइज हाँ लौकर लौकर अरिया
किंवा असे भगवान काय करायचे की हजारो लाखोंच्या संख्येने एकत्रित झालेल्या भक्तांच्या मध्ये कीर्तन करायचे नृत्य करायचे सर्वांना प्रेरित करायचे म्हणा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असे प्रेरणा द्यायचे बघ बाहुतुले बंगला भाषेमध्ये बाहुतुले म्हणजे हातवरती करून हातवरती करण्याचा अर्थ काय भगवंताची शरण घेऊन हातवरती करणं म्हणजे भगवंताची शरण घेण्याचा भाव आहे प्रत्येक काहीतरी मुद्रा काय भाव प्रकट होतो वेगळे वेगळे भाव प्रकट होतात असं केलं नाही एक भाव प्रकट होतो असं केलं नाही दुसरा भाव प्रकट होतो असं केलं वेगळे वेगळे भाव वेगळ्या वेगळ्या मुद्रा बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतात तेव्हा हा म्हणजे आम्ही शरण आलो मामेकम शरणम व्रज सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज भगवंत या भगवंताची शरण घेऊन आणि थोडासा संकेत भगवंताकडे भगवंत वरती आहेत आपल्या धामामध्ये आता समोरी आहेत आपल्या हृदयामध्ये आहेत त्या भगवंताची शरण घेऊन त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण करत करत चैतन्य महाप्रभू नृत्य करायचे उदंड नृत्य करायचे भगवंत एक तर उंच होते त्यांचे हात लांब सुवर्ण वर्णाचे भगवंत अगोदरच व्यक्ती सुंदर गौर सुंदर सुंदर व्यक्ती ज्यावेळी नृत्य करतो त्याचं सौंदर्य आणखी वाढतं व्यक्ती अगोदरच सुंदर आहे आणि तो नृत्य करतोय मग आणखी कुठे आपण पाहू शकणार नाही आपलं सर्व ध्यान केंद्रित होईल त्या सुंदर नृत्य करणाऱ्या व्यक्तीत आणि इथे तर साक्षात भगवंत ज्यावेळी कीर्तनेने नृत्य करायचे बस लोक देहभान विसरून जायचे तेव्हा जर नाम संकीर्तन आहे या नाम संकीर्तनाचा प्रचार साक्षात भगवंतांनी केला तर भगवंताच्या वतीनं भगवंतच पाठवतायत काही संतांना महात्म्यांना महाराष्ट्रामध्ये बरेच संत होऊन गेले त्या सर्वांनी हरिनामाचा प्रचार केलेला आहे गुजरातमध्ये नरसिंह मेहता होऊन गेले त्यांच्या हातामध्ये चिपळ्या आणि ते कीर्तन करायचे राजस्थानमध्ये मीराबाई होऊन गेली तिनं काय केलं कीर्तनच केलं राजस्थानमध्ये किंवा पंजाबमध्ये नानक होऊन गेले त्यांच्या हातामध्येही माळ होती आपण चित्र पाहिलं असेल ते जप करतायत पण उत्तर प्रदेशामध्ये अयोध्या भागामध्ये तुलसीदास घेऊन होऊन गेले कलियुग केवल नाम आधारा कलियुग केवल नाम आधारा असा ते प्रचार करत होते कलियुगाचा आधार आहे नाम आणि त्याच वेळी साक्षात भगवंत बंगालमध्ये थोडे पाठीमागा पुढे स्वतः तशी संत मंडळी तर प्रचार करत होतीच भगवंताच्या वतीनं आणि आताही करताय तेव्हा या संकीर्तनाची स्थापना करण्यासाठी दुसऱ्या शब्दामध्ये हे जे संकीर्तन आहे हा या कलियुगाचा धर्म आहे संकीर्तन काय आहे या कलियुगाचा काय ऐकलं तुम्ही या कलियुगाचा काय आहे धर्म आहे कलियुगाचा धर्म कली कालेर धर्म नाम संकीर्तन असं शास्त्रामध्ये बोलत कली कालेर धर्म नाम संकीर्तन. शास्त्रामध्ये वेदामध्ये पुराणामध्ये हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये दुसरा मार्ग नाही, नास्तैव 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 नाही, दुसरा नाही उपाय, दुसरा मार्ग नाही, एकच हरेर नामैव केवलम असं शास्त्राचं म्हणणं आहे. ज्याची रचना ही अर्थात भगवंतानीच केलेली आहे. नारद मुनीने ब्रह्माला विचारलं, आता नवीन युग सुरू होतोय म्हणे कलियुग, या कलियुगामध्ये लोकांचा उद्धार कसा होईल असा प्रश्न विचारल्यानंतर ब्रह्मा म्हणाले, चतुर्मुखी ब्रह्मा, भगवंताचं नामस्मरण केल्यानं उद्धार होईल लोकांचा. पण भगवंताची तर पुष्कळ नाव आहेत, एक कोणतं निश्चित नाव सांगू शकाल, कोणता मंत्र सांगू शकाल ज्या मंत्राच्या उच्चारणानं लोकांचा उद्धार होईल कलियुगामध्ये, असं विचारल्यानंतर नारद मुनी विचारतात, ब्रह्माजीना विचारतात. किंवा याचं उत्तर कली संतरण उपनिषदामध्ये आहे. उत्तर असं की ओ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, इति षोडशकं नाम्नां कली कल्मषनाशनम् नातः परतरो उपायः सर्ववेदेषु दृश्यते, असं ब्रह्माने उत्तर दिलं. ब्रह्मा म्हणाले, हा जो महामंत्र आहे षोडश 32 अक्षरी आणि 16 शब्दांचा 16 नामांचा, इति षोडशकं नाम्नां, हे जे 16 शब्द आहेत, इति षोडशकं नाम्नां कली कल्मष नाशनम, कलियुगामध्ये जे दोष आहेत, कलियुगामध्ये ज्या अडीअडचणी किंवा अनर्थ किंवा पाप बुद्धी काम वासना या जे हा या हे जे अधर्माचे प्रकार आहेत, त्याचा नाश करण्याची शक्ती करण्याचं सामर्थ्य या हरिनामामध्ये आहे. इति षोडशकं नाम्ना कली कल्मषनाशनम नातः परतर उपाय, हे नारदा तू जर विचारलंस याहून दुसरा कोणता उपाय आहे का, नाही दुसरा उपाय नाही म्हणत, नातः परतर उपाय सर्ववेदेषु दृश्यते, मला तर दिसत नाही वेदामध्ये कुठे, मी वेदज्ञ आहे, एके वेळी तर फक्त मी आणि भगवंत दोघेच होतो या ब्रह्मांडामध्ये, त्यावेळी भगवंतांनी मला ज्ञान दिलं, तेने ब्रह्म हृदय आदि कवये, श्रीमद भागवतच्या पहिल्या श्लोकामध्ये, श्रीमद भागवत ग्रंथ उघडल्या उघडल्या पहिला श्लोक, त्या श्लोकामध्ये उल्लेख आहे, भगवंतांनी हे ज्ञान अध्यात्मज्ञान ब्रह्मांना दिलं, किंवा ते ब्रह्मा म्हणतात नारद मुनींना, वेदामध्ये दुसरा उपाय तर मला नाही दिसत, मी ऑथॉरिटी आहे, मी प्रमाण आहे, मी अधिकारी आहे, भगवंताने मला हे ज्ञान दिलं, मी ठामपणे सांगू शकतो की वेदामध्ये दुसरा उपाय सांगितलेला नाही, वेद पुराण एकच उपाय हरेर नामैव केवलम. तेव्हा या गोष्टीची स्थापना, या सिद्धांताची स्थापना, या कलियुगाच्या धर्माची स्थापना करण्यासाठी धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये भगवंत प्रकट होतात धर्माची स्थापना करण्यासाठी. किंवा कलियुगाचा धर्म आहे नाम संकीर्तन. परत सुखदेव गोस्वामी ते म्हणाले, चार युग आहेत, चार विधी आहेत, चार प्रकारे चार युगामध्ये आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. त्रेता कृते ध्यायतो विष्णू, सत्ययुगामध्ये भगवंताचं ध्यान चालायचं. त्रेतायाम यजतो मख, त्रेतायुगामध्ये यज्ञ व्हायचे. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा अर्चना. कलौ तद हरिकीर्तनात, पण तोच भगवंत कलियुगामध्ये प्राप्त होईल हरिकीर्तनानं. किंवा आपला धर्म भागवत धर्म, या भागवत धर्माचा आधार ग्रंथ आहे श्रीमद भागवत आणि आपल्या धर्माचे द्वादश भागवत म्हणून फार मोठे विद्वान अथॉरिटी प्रमाण आहेत. त्यामध्ये सुखदेव गोस्वामी आहेत, ब्रह्मा आहेत, नारद जी आहेत, कपिल आहेत आणि 12 जण आहेत. त्यामध्ये सुखदेव गोस्वामी अथॉरिटी ते स्पष्ट करतात कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती भगवंताच्या नामस्मरणाने होईल. म्हणूनच या नामस्मरणाचा प्रचार आणि प्रसार करणारी ही संस्था आहे. ही जी आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संस्था इस्कॉन इस्कॉन म्हणून आपण कधी कधी ऐकत असा वाचला असेल, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियसनेस, ही संस्था सर्व जगभर पृथ्वीच्या पाठीवरती या हरिनामाचा प्रचार करत्या. ज्या हरिनामाचा प्रचार चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामाचा जयघोष व्हायचा किंवा जमुना गंगेच्या काठावरती किंवा इंडिया लिमिटेड भारतामध्येच भारताच्या सीमेमध्येच व्हायचा, तो प्रचार भारताच्या सीमेच्या पलीकडं घेऊन गेले. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की, हे आमचे गुरु महाराज भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद 1971 आमच्या गाठी भेटी झाल्या. आम्ही भेटलो प्रभुपादांना मुंबईमध्ये ज्यावेळी प्रभुपाद आलेले होते सर्व जगभरची यात्रा करून जगभरच्या आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन मुंबईला पोहोचलेले होते प्रभुपाद. आणि आम्ही आमचं इथं शिक्षण झालं रवड्यामध्ये, नंतर तासगावमध्ये, नंतर विलिंग्डन कॉलेज सांगलीमध्ये आणि त्यानंतर आम्ही मुंबईला गेलो शिक्षणासाठी पुढे. एस वाय आणि टी वाय त्यावेळी चालायची, एस वाय टी वाय पी डी पी फ्री डिग्री. ते ग्रॅज्युएशन करत असताना आम्ही या उत्सवामध्ये फार मोठा मेळावा हरे कृष्ण उत्सव साजरा होत होता क्रॉस मैदान चर्च गेट स्टेशन जवळ, तेव्हा त्या ठिकाणी या गाठी भेटी झाल्या. आणि तेव्हा श्रील प्रभुपाद आपल्या शिष्यांच्या मदतीनं जगभरच्या शिष्यांच्या मदतीनं या हरिनामाचा प्रचार आणि प्रसार केला. आणि तेच त्याच हरिनामाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानंच हा आधार आहे हरिनाम. या कलियुगाचा धर्म आहे, त्या धर्माची स्थापना करण्याच्या उद्देशानं ही संस्था कार्यरत आहे. गीता भागवत हे ग्रंथ आहेत, राधा कृष्ण सीताराम विठ्ठल रुक्मिणी आराध्य देव आहेत, भागवत धर्म आहे, जगाच्या कल्याणासाठी रक्षणासाठी धर्माचा रोल फार मोठा आहे, धर्माची भूमिका फार मोठी आहे. धर्मो रक्षती रक्षता, धर्माचं जर आपण रक्षण केलं तर तो धर्मच आपलं रक्षण करेल. आपणा जर वाटत असेल की आपलं रक्षण व्हावं आपलं रक्षण व्हावं त्या व्यक्तीने आपण त्या व्यक्तीने धर्माचं रक्षण करायला हवं, मग तो धर्म आपल्या सर्वांचं रक्षण करेल. तेव्हा आजच्या दिवशी आपण ज्या भगवंतानी या पृथ्वीच्या पाठीवरती हरिनाम संकीर्तन यज्ञाची संकीर्तनाची हरिनामाची स्थापना केली त्यांचा जन्मदिवस प्राकट्य दिन आपण साजरा करतो आहोत गौर पौर्णिमा. तसा जन्म गौर पौर्णिमेचा काही दिवसापूर्वी गौर पौर्णिमा म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा, पण कदाचित एवढ्या मोठ्या संख्येने आपण येऊ शकला नसता. बुधवार होता का पौर्णिमा, मंगळवार काय बुधवार, तेव्हा आम्ही ठरवलं की रविवारी आपण आपल्या सुट्टी असते आपण येताही अनायास आहे, तेव्हा या दिवशी हरिभाऊ हरे कृष्ण हॅलो या दिवशी हा कार्यक्रम साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आपण ही पोहोचलात मोठ्या संख्येनं हा उत्सव साजरा करण्यासाठी. तेव्हा भगवंताचा अभिषेक झालेला आहे, आता आरती होईल, आरतीनंतर लगेच भगवंताच्या लीलेवरती आधारित एक नृत्य नाटिका आमचे भक्त सांगलीमध्ये आमचा जो प्रचार प्रसार होतो तिथे एक केंद्र आहे सांगलीमध्ये. कुठे सांगलीमध्ये कुठे होतो कार्यक्रम? कोणाला माहिती आहे काय? मुरलीधर मंदिर. हा पुढे पत्ता सांगलीचं कोण नाही कायचं आहे? शिवाजी चौक. आपण सांगलीचं कोण आहे कायचं आहे? बस एवढ्या गर्दीमध्ये एक आणि काय सांगलीचं कोणी नाही जिथे. तेव्हा मला वाटलं तुम्ही बरेच जण सांगलीचे असाल, आपण आलात कुठून? मग तासगावचं कोण आहे? आहे कोणी तासगाव? तासगावचा एक, सांगलीचा दोन. कोल्हापूरचं कोणी आहे का? कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरचे अधिक आहे. आणि इतर मंडळी मालगाव, मालगावचं कोण आहे? मालगाव, मालगावचे आहेत. जे मिरजेजवळ मालगाव आहे, मिरजेचं कोण आहे? दोन तीन हात मिरजेचे हात वरती होतात. विटा विट्याच्या हरवडे आत्ता पत्ता लागला कोर्ट. मला म्हणतो आपण परदेशी आहात. तेव्हा नृत्य नाटिका होईल आरती कीर्तनानंतर. जरूर थांबा, नाटक ही पहा, भगवंताच्या लीलेचं नाटकाच्या रूपाने दर्शन करा आणि त्यानंतर प्रसादाची व्यवस्था आहे. आणि धन्यवाद. आणि कीर्तन करत रहा, जप करा, भगवंताचं नाव आज थोडस अधिक समजलं असेल आपल्याला. मी जे कीर्तन नेहमी करतो त्याचा आधार काय किंवा काय कारण, एवढा का जोर देतो आम्ही या कीर्तनावरती, या महामंत्राचा जप, या महामंत्राचं कीर्तन, कारण हा या कलियुगाचा धर्म आहे जो चैतन्य महाप्रभूने शिकवला आहात. श्री राधा गोपाळ की जय, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु की जय, गौर प्रेमानंदी.